आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. दिवाळेच्या सणा वेळार जीएसटी बचत महोत्सवाक लागून मागणी, उत्पादन आनी रोजगार वाडला, जाका लागून अर्थवेवस्थेक चालना मेळ्ळ्या अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. वेंचणूक आयोगान राजकीय पक्ष, उमेदवार आनी प्रचार प्रतिनिधींक वेंचणुके वेळार कृत्रीम आनी एआय निर्मीत सामुग्रीचो जबाबदार रित्या वापर करपाचें आवाहन केलां. रेल्वे सणाच्या दिसांची गर्दी मतींत घेवन फुडल्या 3 दिसांत 900 परस चड खाशेल्यो गाडयो चलयतली. भारतीय तटरक्षक दळान गोवा शिपयार्ड लिमिटेडान 2 प्रगत वेगवान गस्त घालपी नौकांचें जलावतरण केलें. भारत आनी ऑस्ट्रेलिया हांचे मजगतीं आज तिसरी निमाणी 1 दिसांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच जातली. आतां पुराय खबरो. दिवाळेच्या सणा वेळार जीएसटी बचत महोत्सवाक लागून मागणी, उत्पादन रोजगार वाडला, जाका लागून अर्थवेवस्थेक चालना मेळ्ळ्या अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. ते काल नवी दिल्ली सावन 17व्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्यान व्हर्च्युअल रित्या उलयताले. जीएसटी बचत महोत्सवान सणाचो सिझन समृद्ध केला. ह्या काळांत विक्रमी विक्री नोंद जाल्या अशें तांणी म्हळें. जीएसटींतल्या हालींच्या सुदारणांचेर भर दितना प्रधानमंत्र्यांनी सांगले, ह्या सुदारणांक लागून गिरायक बचत तर वाडल्याच, तशेंच फुडल्या पिळगेंतल्या जीएसटी सुदारणांक लागून रोजगाराच्यो संदी वाडत आसा. ह्यो नेमणुको फक्त सरकारी नोकऱ्यो न्हय तर राष्ट्रीय निर्मितीन सक्रियपणान योगदान दिवपाच्यो संदी अशें तांणी म्हळें.
आज आपको केवल सरकारी नियुक्ती नहीं मिली है, आपको राष्ट्र सेवा में सक्रिय योगदान देने का अवसर मिला है. मुझे विश्वास है आप इसी भावना से काम करेंगे. ईमानदारी और सुचिता के साथ आप भविष्य के भारत के लिए बेहतर व्यवस्थाएं बनाने में अपनी भूमिका निभाएंगे.
वेंचणूक आयोगान राजकीय पक्ष, उमेदवार आनी प्रचार प्रतिनिधींक वेंचणुके वेळार कृत्रीम आनी एआय निर्मीत सामुग्रीचो जबाबदारपणान वापर करपाचें आवाहन केलां. वेंचणुकेच्या प्रचाराक वापरिल्लो वा प्रसारीत केल्लो खंयचोय कृत्रीम रित्या तयार केल्लो वा एआय सुदारीत फोटो, ऑडियो किंवा व्हिडिओ एआय निर्मीत डिजिटली तयार केल्लो किंवा सिंथेटीक सामुग्री चिन्हांकीत करपाक सांगलां, जे दृश्य प्रदर्शन क्षेत्राच्या किमान 10% व्यापता. ते भायर अशा सामग्रीन मेटा डेटा किंवा बरोबरच्या कॅप्शनान ताच्या निर्मिती खातीर जापसालदार आशिल्ल्या संस्थेचे नाव ठळकरित्या प्रदर्शित करपाक जाय. बिहारान विधानसभा वेंचणुकेच्या पहिल्या पावण्या खातीर मतदारांक आकर्षित करपा हेतान एनडीए आनी महागठबंधनाच्या स्टार प्रचारकांनी काल जायत्यो रॅलीन रोड शो केले. ह्या पावण्यान 6 नोव्हेंबराक 18 जिल्ह्यांतल्या 121 जाग्यां खातीर मतदान जातले. भाजपचे ज्येष्ठ फुडारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी समस्तीपुरान वेंचणुकेची रॅली घेतली.
आज देश में विकास का महायज्ञ चल रहा है और बिहार भी इसमें कंधे से कंधा मिलाकर चल रहा है. बिहार में हर एक क्षेत्र में हर एक दिशा में काम हो रहा है. कहीं अस्पताल बन रहे हैं, कहीं नए रेलवे रूट बन रहे हैं, कहीं अच्छे स्कूल बन रहे हैं और इसका बहुत बड़ा कारण ये है कि देश और बिहार में एक स्थिर सरकार है. जब स्थिरता होती है तो विकास तेज होता है.
मजगती महागठबंधनाचे मुखेलमंत्री पदाचे उमेदवार आनी आरजेडी फुडारी तेजस्वी प्रसाद यादव हांणी पाटणांत पत्रकारांकडेन उलयतना सांगले, बिहारांत तांची युती सत्तेर आयल्या राज्यांतल्या बेरोजगारीची समस्या सोडोवपा खातीर पावलां उबारतले. 243 वांगड्यांच्या बिहार विधानसभेची वेंचणूक 2 पावण्यांनी जातली. 11 नोव्हेंबराक दुसऱ्या पावण्यान 20 जिल्ह्यांतले 122 विधानसभा मतदारसंघांनी मतदान जातले. बिहार विधानसभा वेंचणुकेन मतदान वाडोवपा खातीर पयलेच खेप मतदान करपी आनी तरणाटे मतदार हांचेर खासा लक्ष दितात. अतिरिक्त मुखेल वेंचणूक अधिकारी प्रशांत कुमार हांणी आकाशवाणी न्यूजाक दिल्ल्या खाशेल्या मुलाखतीन स्वीपाचो एक भाग म्हणून मतदार जागृताय करपाचे वेगवेगळे उपक्रम सुरू आसात अशें म्हळें. फुडल्या पिळगेंतल्या जीएसटी सुदारणांक लागून कर वेवस्था चड कार्यक्षम, समता आनी विकासाभिमुख जातली अशें अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी सांगलां. त्यो काल उत्तर प्रदेशांतल्या गाझियाबादांत नव्या सीजीएसटी भवनाचें उक्तावण केल्या उपरांत उलयताल्यो. जीएसटी नोंदणी प्रक्रिया सोपी, सुगम आनी चड पारदर्शक करपा खातीर जीएसटी कावंसिलान उपाय येवजण्यो मान्य केल्यात अशें तांणी म्हळें. एक सोपी जीएसटी नोंदणी येवजण फुडल्या म्हयन्याचे 1 तारखे सावन लागू जातली अशें सीतारामन हांणी सांगलें. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार, पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी।
रेल्वे सणाच्या दिसांची गर्दी मतीन घेऊन फुडल्या 3 दिसांत 900 परस चड खाशिल्ल्यो गाडयो चलयतली। दिवाळी आनी छट उत्सव मनयल्या उपरांत परतुपी प्रवाशांच्या सोये खातीर 6,000 वयर खाशिल्ल्यो गाडयो अधिसूचीत केल्या अशें रेल्वे मंत्रालयान सांगले। भारतीय तटरक्षक दळ आयसीजीन गोवा शिपयार्ड लिमिटेडान आयसीजी शीप अजीत आनी आयसीजी शीप अपराजीत ह्या 2 प्रगत वेगवान गस्त घालपी नौकांचे जलावतरण केले। स्वदेश निर्मित 8 वेगान गस्त घालपी जहाजां मदीं ही जहाजां 7वीं 8वीं अशें संरक्षण मंत्रालयान सांगलां। ह्या जहाजांनी उत्कृश्ट गतीशीलता आनी प्रणोदन क्षमता आसा। नुस्तेमारी संरक्षण, किनारी गस्त तस्करी विरोधी, सांजेगिरी विरोधी आनी शोध आनी बचाव कार्य ह्या सारख्या बहुकार्यात्मक भुमिका करपाक ते सक्षम आसात। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणान NHAI आपल्या सगळ्या प्रादेशिक कार्यालयांक राष्ट्रीय महामार्गांचेर आशिल्ल्या टोल प्लाझांचेर म्हयन्याळ्या आनी वर्सुकी पासांची सविस्तर म्हायती दाखोवपाचे निर्देश दिल्यात। ही म्हायती टोल प्लाझाच्या प्रवेशदाराचेर गिरायक सेवा वाठारांत प्रवेश भायर सरपाच्या बिंदू सयत स्पश्टपणान दिसपी सुवातेर सायनबोर्डाचेर दाखयतले अशें रस्तो येरादारी महामार्ग मंत्रालयान सांगलां। हे बोर्ड बसोवपाचे काम 30 दिसां भितर पुराय करपाक प्राधिकरणान आपल्या प्रादेशिक कार्यालयांक सांगला। ही म्हायती हायवे यात्रा मोबायल एप्लिकेशनाचेरूय अपलोड करतले अशें मंत्रालयान सांगले। देशाच्या परकीय चलन साठ्यान सुमार 4.5 अब्ज अमेरिकन डॉलर वाढ जावन 702 अब्ज अमेरिकन डॉलर परस चड जाल्या। भारतीय रिझर्व्ह बँकेन जाहीर केल्ल्या सप्तकी सांख्यिकी पुरक प्रमाण फाटल्या सप्तकांत भांगराच्या साठ्यान सुमार 6.18 अब्ज अमेरिकन डॉलर वाढ जावन वट्ट 108 अब्ज अमेरिकन डॉलर मायज जाल्या। स्पेशल ड्रॉईंग रायट्सान 38 दशलक्ष अमेरिकन डॉलर्साची भर पडली आनी 18 अब्ज अमेरिकन डॉलर परस मायज जाल्या। सरकारान पोषण आनी प्रधानमंत्री मातृवंदना येवजणे खातीर टोल फ्री हॅल्पलायनाचो नंबर बदलपाचो निर्णय घेतला। फुडल्या म्हयन्याच्या 1 तारखेसावन सध्याचो टोल फ्री हॅल्पलायन नंबर 1-4-4-0-8 जाग्यार 1-5-1-5 हो नवो हॅल्पलायन नंबर आसतलो अशें बायलां आनी भुरगीं उदरगत मंत्रालयान जाहीर केलां। ह्या निर्णयाक लागून नागरिकांक मदत सेवा लक्षांत दवरपाक आनी ताचो वापर करपाक सोपें जातलें। भारतीय आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद 2025 ह्या म्हयन्याच्या 30 तारखेसावन नवी दिल्लीच्या भारत मंडपमान जातली। फिलिपिन्स, घाना, नांबिया आनी गॅम्बियाचे परराष्ट्र मंत्री 2 दिसांच्या कार्यान वांटो घेतले अशें काल नवी दिल्लीन मिडियाक म्हायती दितना शेती आनी प्रक्रिया अन्न उत्पादना निर्यात उदरगत प्राधिकरण अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव हांणी सांगले। भारत हो संवसारांतलो एक व्हडलो तांदूळ उत्पादक आनी निर्यातदार देशा पैकी एक आसा, जो 72 वयर देशांक पुरवण करता अशें तांणी म्हळें। मंगळार मेरेन बंगालच्या खाडींत चक्रीवादळ येवपाची शक्यता आशिल्ल्यान ओडिसा सरकारान सगळ्या जिल्हा प्रशासनांक आनी खात्यांक हाय अलर्टार दवरल्यात। महसूल आनी आपत्ती वेवस्थापन मंत्री सुरेश पुजारी हांणी भुवनेश्वरांत सांगले, फावो त्या प्रमाणान आधार सामुग्रीची वेवस्था केल्या आनी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांक हाय अलर्टार दवरल्या। हवामान खात्याच्या म्हणण्या प्रमाण बंगालच्या नैऋत्य खाडीचेर तयार जाल्लो उण्या दाबाचो वाठार आज पश्चिम वायव्येकडे सरकुपाची शक्यता आसा आनी आग्नेय आनी लागसारच्या मध्य बंगाल खाडीचेर उण्या दाबाच्या वाठारांत रुपांतरीत जावपाची शक्यताय आसा। IMD ह्या म्हयन्याच्या 27 तारखेसावन उण्यांत उणे 3 दिसा ओडिशाच्या जायत्या जिल्ह्यांनी घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला। भारतीय हवामान खात्यान आज केरला, तामिळनाडू, अंदमान निकोबार जुव्यांचेर व्हड प्रमाणांत पावस पडपाचो अदमास उक्तायला। आंध्र प्रदेश, कर्नाटका, गुजरात, केरला, माहे, कोकण, गोंय, तामिळनाडू, पुडुचेरी आनी करायकलांत अशीच परिस्थिती आसपाची शक्यताय आसा। दादल्यांच्या क्रिकेटान भारत आनी ऑस्ट्रेलिया हांचे मदल्या 3 एकादिसांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचीच्या माळेंतली निमाणी मॅच आज सिडनींत जातली। यजमान पंगडान ही माळ आदींच 2-8-0 अशी जिखल्या। निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो। दिवाळीच्या सणावेळार GST बचत महोत्सवाक लागून मागणी, उत्पादन आनी रोजगार वाढला, जाका लागून अर्थवेवस्थेक चालना मेळ्ळ्या अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले। भारतीय तटरक्षक दळान गोवा शिपयार्ड लिमिटेडान 2 प्रगत वेगवान गस्त घालपी नौकांचे जलावतरण केले। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आकाशवाणी पणजे केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळार 6:30।